पुढील नोंद आहे पडवळ अर्थात स्नेक गोर्ड. पडवळ ही वनस्पती कुकरबिटेसी कुलातील असून तिचं शास्त्रीय नाव ट्रायकोसॅन्थस अँग्विना असं आहे. ही वर्षायू वेल भारतात सर्वत्र तिच्या फळांसाठी लागवडीखाली आहे. कलिंगड, काकडी या वनस्पतीही कुकरबिटेसी कुलातील आहेत. पडवळाची वेल आधारानं वर चढते किंवा आधारासाठी मांडवावर चढवली जाते. खोड लांब असून त्यावर खाचा असतात. खोडाच्या टोकाला 2 ते 3 प्रताने असतात. पानं साधी, खंडित आणि पातळ असतात. फुलं पांढरी एकलिंगी असून नरफुले गुच्छांनी येतात तर मादी फुले एकेकटी येतात. परागण कीटकांद्वारे होते. फळे 1 ते 1.5 मीटर लांब आणि सुमारे 7 सेंटीमीटर व्यासाची आणि दोन्ही टोकांना निमुळती अशी असतात. कोवळेपणी ती हिरवी असून त्याच्यावर पांढरे पट्टे असतात आणि पिकल्यावर फिकट केशरी होतात. फळं सापासारखी दिसतात म्हणून त्यांना इंग्रजीत स्नेक गोर्ड हे नाव पडले आहे. फळामध्ये चिकट, गुळगुळीत, श्लेष्मासारखा मगज असतो. मगजामध्ये अनेक लहान आणि मऊ बिया असतात. बी शीतल म्हणजे थंडावा देणारं असून फळामध्ये कृमीनाशक, रेचक आणि वांतिकारक हे गुण असतात. हिरवी पानं आणि कोवळ्या फांद्या पालेभाजीसाठी वापरतात. फळांची भाजी करतात. इन्शुलिनावर अवलंबून नसणाऱ्या म्हणजे टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांकरता रक्तातील साखर कमी करण्यासाठी फळे उपयुक्त असतात. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.